अनुवाद अध्याय 15. प्रत्येक 7 वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे. त्याची पद्धत अशी, प्रत्येकाने आपल्या इस्रायल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे, त्यास परतफेड करायला सांगू नये, कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवांकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे. तुमच्या देशातील कोणी गरीब असता कामा नये, कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरून आशीर्वाद देणार आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा, मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल, पण उसने घ्यायची वेळ तुमच्यावर येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल, पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका. स्वार्थीपणाने वागू नका. त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. कर्जमाफीचे वर्ष 7वे वर्ष आता जवळच आले आहे. अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्या विरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील आणि तुम्हास पाप लागेल. तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंतकरणाने द्या. या सत्कृत्याबद्दल परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल. गरीब लोक तर देशात नेहमीच असणार, म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार रहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करावा. एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल, तर 6 वर्षे चाकरी झाल्यावर 7व्या वर्षी त्यास मुक्त करा. पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका, तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरून मिळाले आहे, त्याप्रमाणे त्यास दे. आपण मिस्रामध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे. असे घडेल की तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासून दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही. तेव्हा दरवाजाजवळ धरून आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरून कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा. दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केले तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोरा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोरा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका. दरवर्षी या सगळ्या गोऱ्यांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा. पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर याला त्याचा बली देऊ नका. वाटल्यास घरी त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबाराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. फक्त त्याचे रक्त सेवन करू नये. तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.